ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. ಕೌಸ್ತುಭ್ ಪಟೈತ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಾತ್ಮ್ಯಾ ದೇತ ಆಹೆ. ಠಳಕ್ ಬಾತ್ಮ್ಯಾ. 77ವ್ಯಾ ಪ್ರಜಾಸತ್ತಾಕ ದಿನಾನಿಮಿತ್ತ ನವೀ ದಿಲ್ಲಿಚ್ಯಾ ಕರ್ತವ್ಯ ಪಥಾವರ್ ಶಾನದಾರ ಸಂಚಲನ ಸೋಹಳಾ. ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ್ಚ್ಯಾ ಪ್ರಾರೂಪಾಸಹ ದೇಶಾಚ್ಯಾ ಸಾಮರಿಕ ಸಾಮರ್ಥ್ಯಾಚ ಆಣಿ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ವಾರಶಾಚ ಸಮೃದ್ಧ ದರ್ಶನ. ಅಂತರಾಳವೀರ್ ಗ್ರೂಪ್ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಶುಭಾಂಶು ಶುಕ್ಲಾ ಯನ್ನಾ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಂಚ್ಯಾ ಹಸ್ತೆ ಅಶೋಕ ಚಕ್ರ ಸನ್ಮಾನ. ದೇಶೋದೇಶಿ ಭಾರತೀಯ ಪ್ರಜಾಸತ್ತಾಕ ದಿನ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾನಿ ಸಾಜರಾ ಆಣಿ ರಂಜಿ ಕರಂಡಕ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಸ್ಪರ್ಧೆತ್ ಮುಂಬೈಚಾ ಹೈದರಾಬಾದ್ವರ್ ತರ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಾಚಾ ಗೋವ್ಯಾವರ್ ವಿಜಯ. ದೇಶಾಚಾ 77ವಾ ಪ್ರಜಾಸತ್ತಾಕ ದಿನ ಆಜ ಸರ್ವತ್ರ ಸಾಜರಾ ಹೋತ ಆಹೆ. ನವೀ ದಿಲ್ಲಿಚ್ಯಾ ಕರ್ತವ್ಯ ಪಥಾವರ್ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಯಾಂಚ್ಯಾ ಉಪಸ್ಥಿತಿತ್ ಸೇನಾದಲ ನಿಮಲಷ್ಕರಿ ದಲ ತಸಂಚ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಪಥಕಾಂಚ್ಯಾ ಶಾನದಾರ ಸಂಚಲನಾನ ಮಾನವಂದನಾ ದಿಲಿ. ಐಕೂಯಾ ಅಧಿಕ ಮಾಹಿತಿ ಆಮಚ್ಯಾ ಪ್ರತಿನಿಧಿಕಡೂನ್.
ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಾಚಾ ಮಂತ್ರ ವಂದೇ ಮಾತರಂ ಆಣಿ ಸಮೃದ್ಧಿಚಾ ಮಂತ್ರ ಆತ್ಮನಿರ್ಭರ್ ಭಾರತ್ ಯಾ ಸಂಕಲ್ಪನೆವರ್ ಆಧಾರಿತ ಶಾನದಾರ ಸಂಚಲನ ಸೋಹಳಾ ಆಜ್ ನವೀ ದಿಲ್ಲಿಚ್ಯಾ ಕರ್ತವ್ಯ ಪಥಾವರ್ ಸಂಪನ್ನ ಝಾಲಾ. ಯುರೋಪಿಯನ್ ಕೌನ್ಸಿಲ್ಚೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಂಟೋನಿಯೊ ಕೋಸ್ಟಾ ಆಣಿ ಯುರೋಪಿಯನ್ ಕಮಿಷನ್ಚ್ಯಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಉರ್ಸುಲಾ ಫಾನ್ ಡೆರ್ ಲೆಯನ್ ಪ್ರಮುಖ ಪಾವಣೆ ಮನೂನ್ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತ್ಯಾ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ, ಸಂರಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿ ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಆಣಿ ಇತರ ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿ, ಸಂರಕ್ಷಣ ದಲಾಂಚೆ ಪ್ರಮುಖ, ತಿನ್ನೀ ಸೇನಾ ದಲಾಂಚೆ ಪ್ರಮುಖ ಆಣಿ ಇತರ ವರಿಷ್ಠ ಅಧಿಕಾರಿ, ಲೋಕಪ್ರತಿನಿಧಿ ಯಾ ಸೋಹಳ್ಯಾಸಾಠಿ ದೇಶಭರತೂನ್ ಆಮಂತ್ರಿತ ಕೇಲೆಲೆ ವಿಶೇಷ ಪಾವಣೆ ಆಣಿ ಹಜಾರೋಂಚ್ಯಾ ಸಂಖ್ಯೆನೆ ಜನಸಮುದಾಯ ಹಾ ನೇತ್ರದೀಪಕ ಸೋಹಳಾ ಪಾಹಣ್ಯಾಸಾಠಿ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತಾ. ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ್ಚ ಪ್ರಾರೂಪ ದಾಖವಣಾರಾ ಲಷ್ಕರಾಚಾ ಚಿತ್ರರಥ ಬ್ರಾಹ್ಮೋಸ್ ಆಣಿ S-400 ಕ್ಷೇಪಣಾಸ್ತ್ರ, ಅರ್ಜುನ್ ರಣಗಾಡಾ, 16 ಲಢಾವು ವಿಮಾನ ಆಣಿ ಭಾರತಾಚ್ಯಾ ಸಾಮರಿಕ ಸಾಮರ್ಥ್ಯಾಚ ದರ್ಶನ ಘಡವಣಾರೀ ಶಸ್ತ್ರಾಸ್ತ್ರ ಹೆ ಸಂಚಲನಾಚ ಪ್ರಮುಖ ಆಕರ್ಷಣ ಹೋತ. ಬ್ಯಾಟಲ್ ಅರೆ ಪದ್ಧತಿನೆ ಮಂಜೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಯುದ್ಧಭೂಮಿವರ್ಷೀ ವ್ಯೂಹರಚನಾ ದಾಖವಣಾರ ಸಂಚಲನ ಪ್ರಥಮಚ ಪ್ರಜಾಸತ್ತಾಕ ದಿನಿ ಪಾಹಿಲಾ ಮಿಳಾಲ. ಅನೇಕ ಪಥಕಾಂಚ ನೇತೃತ್ವ ಮಹಿಳಾ ಅಧಿಕಾರ್ಯಾನ್ನಿ ಕೇಲ. ವಿವಿಧ ರಾಜ್ಯ ಆಣಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಿ ವಿಭಾಗಾಂಚೆ ಮಿಳೂನ್ 30 ಚಿತ್ರರಥ ಆಪಾಪಲ್ಯಾ ಕಾಮಗಿರಿಚ ದರ್ಶನ ಘಡವಣಾರಿ ದೃಶ್ಯ ಧಾರಣ ಕರೂನ್ ಮಾನವಂದನಾ ದೇತ ಹೋತೆ. ಗಣೇಶೋತ್ಸವ ಯಾ ಸಂಕಲ್ಪನೆವರ್ ಆಧಾರಿತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಾಚಾ ಚಿತ್ರರಥ ಲಕ್ಷವೇಧಿ ಠರಲಾ.
ಮುಖ್ಯ ಸೋಹಳ್ಯಾಪೂರ್ವೀ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಯಾನ್ನಿ ವೀರ್ ಜವಾನ್ ಸ್ಮಾರಕಾವರ್ ಪುಷ್ಪಚಕ್ರ ಅರ್ಪಣ ಕರೂನ್ ದೇಶಾಸಾಠಿ ಪ್ರಾಣಾಂಚ ಬಲಿದಾನ ದೇಣಾರ್ಯಾ ಶಹೀದಾನ್ನಾ ಆದರಾಂಜಲಿ ವಾಹಿಲಿ. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಂತರಾಳ ಸ್ಥಾನಕಾಲಾ ಭೇಟ ದೇಣಾರೆ ಪಹಿಲೆ ಭಾರತೀಯ ಗ್ರೂಪ್ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಶುಭಾಂಶು ಶುಕ್ಲಾ ಯಾನ್ನಾ ಆಜ್ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಯಾನ್ನಿ ಅಶೋಕ ಚಕ್ರ ಹಾ ಶಾಂತತೆಚ್ಯಾ ಕಾಳಾತ್ಲಾ ದೇಶಾಚಾ ಸರ್ವೋಚ್ಚ ಶೌರ್ಯ ಪುರಸ್ಕಾರ ಪ್ರದಾನ ಕೇಲಾ. 77ವ್ಯಾ ಪ್ರಜಾಸತ್ತಾಕ ದಿನಿ ಕರ್ತವ್ಯ ಪಥಾವರ್ ಝಾಲೆಲ್ಯಾ ಭವ್ಯ ಸೋಹಳ್ಯಾತ್ ಹಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಝಾಲಾ. ಗೆಲ್ಯಾ ವರ್ಷೀಚ್ಯಾ ಜೂನ್ ಮಹಿನ್ಯಾತ್ ಎಕ್ಸಿಯೋಮ್ 4 ಯಾ ಮೋಹಿಮೆಅಂತರ್ಗತ ಶುಭಾಂಶು ಶುಕ್ಲಾ ಹೆ ಅಂತರಾಳಾತ್ ಜಾಣಾರೆ ದುಸರೆ ತರ್ ಅಂತರಾಳ ಸ್ಥಾನಕಾವರ್ ಪಾಯ ಠೇವಣಾರೆ ಪಹಿಲೆಚ ಭಾರತೀಯ ಠರಲೆ ಹೋತೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಆಜ್ ಪ್ರಜಾಸತ್ತಾಕ ದಿನ ಮೋಠ್ಯಾ ಉತ್ಸಾಹನ ಸಾಜರಾ ಹೋತ ಆಹೆ. ಯಾ ನಿಮಿತ್ತಾನ ರಾಜ್ಯಭರಾತ್ ಶಾಸಕೀಯ ಕಾರ್ಯಾಲಯ, ಶಾಳಾ, ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಗೃಹನಿರ್ಮಾಣ ಸೊಸಾಯಟ್ಯಾ ತಸಂಚ ಸಾಮಾಜಿಕ ಸಂಸ್ಥಾಂಚ್ಯಾ ವತಿನ ಧ್ವಜವಂದನಾಸಹ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಂಚ ಆಯೋಜನ ಕೇಲ ಆಹೆ. ಪ್ರಜಾಸತ್ತಾಕ ದಿನಾಚಾ ರಾಜ್ಯಾಚಾ ಮುಖ್ಯ ಸೋಹಳಾ ಮುಂಬೈತ್ ದಾದರ್ ಇಥಲ್ಯಾ ಶಿವಾಜಿ ಪಾರ್ಕ್ ಮೈದಾನಾತ್ ಪಾರ್ ಪಡಲಾ. ಯಾವೇಳಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ಯಾಂಚ್ಯಾ ಹಸ್ತೆ ಧ್ವಜವಂದನ ಝಾಲ. ವಿಧಾನ ಪರಿಷದೆಚೆ ಸಭಾಪತಿ ರಾಮ್ ಶಿಂದೆ, ಮುಂಬೈಚೆ ಪಾಲಕಮಂತ್ರಿ ಮಂಗಲ್ ಪ್ರಭಾತ್ ಲೋಢಾ, ರಾಜ್ಯಾಚೆ ಮುಖ್ಯ ಸಚಿವ ರಾಜೇಶ್ ಅಗ್ರವಾಲ್ ಯಾಂಚ್ಯಾಸಹ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ, ಮಾನ್ಯವರ್ ಆಣಿ ನಾಗರಿಕ ಯಾ ಸೋಹಳ್ಯಾಲಾ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಯಾವೇಳಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರ್ಯಾನ್ನಿ ರಾಜ್ಯಾತ್ಲ್ಯಾ ಜನತೆಲಾ ಸಂಬೋಧಿತ ಕೇಲ. ರಾಜ್ಯಘಟನೆತಿಲ್ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ, ಸಮತಾ ಆಣಿ ಬಂಧುತೆಚ್ಯಾ ಮೂಲ್ಯಾನ್ಮುಳೆಚ್ ದೇಶ ವೇಗಾನ ಪ್ರಗತಿ ಕರತ ಅಸಲ್ಯಾಚ ತ್ಯಾನ್ನಿ ನಮೂದ್ ಕೇಲ.
ದೇಶಾಚ್ಯಾ ವಿಕಾಸಾಚ ಇಂಜಿನ್ ಮನೂನ್ ಆಪಲಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಅತಿಶಯ ಚಾಂಗಲ್ಯಾ ಪದ್ಧತಿನ ಕಾಮ ಕರ್ತೋಯ್. ಆಣಿ ನುಕ್ತಚ ಡಾವೋಸ್ ಯೇಥೆ ಜೀ ಕೈ ವರ್ಲ್ಡ್ ಇಕಾನಾಮಿಕ್ ಫೋರಂ ಝಾಲ ತ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಾನೆ 30 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಚಿ ಗುಂತವಣೂಕ ತ್ಯಾಚೆ ಕರಾರ ಸಂಪನ್ನ ಕೇಲೆ. ಆಣಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಥಾಂಬಣಾರ ನಾಹಿ, ತೊ ಪುಢೆಚ ಜಾತ ರಾಹೀಲ್ ಅಶಾ ಪದ್ಧತಿನ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಾಚಿ ವಾಟಚಾಲ ಅಧೋರೇಖಿತ ಕೇಲಿ.
ಸರ್ಕಾರ ಶೇತಕರ್ಯಾಂಚ್ಯಾ ಕಲ್ಯಾಣಾಸಾಠಿ ವಚನಬದ್ಧ ಆಹೆ. ನದಿಜೋಡ ಪ್ರಕಲ್ಪಾದ್ವಾರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ದುಷ್ಕಾಳಮುಕ್ತ ಕೇಲಾ ಜಾಯಿಲ್ ಅಸ ಆಶ್ವಾಸನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರ್ಯಾನ್ನಿ ದಿಲ. ಸೌರ ಕೃಷಿ ವಾಹಿನಿ ಆಣಿ ಸೌರ ಪಂಪಾಚ್ಯಾ ಬಾಬತಿತ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಜಗಾತ್ ಆಘಾಡಿವರ್ ಅಸಲ್ಯಾಚ ತ್ಯಾನ್ನಿ ಸಾಂಗಿತ್ಲ. ಲಾಡ್ಕಿ ಬಹಿನ್ ಯೋಜನಾ, ಮೊಫತ್ ವೀಜ್ ಆಣಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆವಾಸ್ ಯೋಜನೆಚ್ಯಾ ಮಾಧ್ಯಮಾತೂನ್ ಸಮಾಜಾತಿಲ್ ಪ್ರತ್ಯೇಕ ಘಟಕಾಚಾ ವಿಕಾಸ ಕೇಲಾ ಜಾತ ಅಸಲ್ಯಾಚ ತ್ಯಾನ್ನಿ ಸಾಂಗಿತ್ಲ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಭಾರತಾಚ್ಯಾ ಅರ್ಥವ್ಯವಸ್ಥೆಚಾ ಕಣಾ ಬನೇಲ್ ಅಸಾ ವಿಶ್ವಾಸ ತ್ಯಾನ್ನಿ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲಾ. ಪುಣೆ ಪೊಲೀಸ್ ಮುಖ್ಯಾಲಯಾತ್ ಝಾಲೆಲ್ಯಾ ಸೋಹಳ್ಯಾತ್ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅಜಿತ್ ಪವಾರ್ ಯಾಂಚ್ಯಾ ಹಸ್ತೆ ಧ್ವಜವಂದನ ಝಾಲ. ತರ್ ಠಾಣ್ಯಾತ್ ಸಾಕೇತ್ ಇಥಲ್ಯಾ ಪೊಲೀಸ್ ಮೈದಾನಾತ್ ಝಾಲೆಲ್ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾತ್ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात पालिका आयुक्त तसंच प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या राष्ट्रीय मुख्यालयात तसंच चर्चगेट इथल्या पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्यातल्या नागरिकांना संबोधित केलं. महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत देशात आघाडीवर असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी एक विश्वसनीय केंद्र म्हणून पुढे आला आहे असं त्यांनी नमूद केलं. राज्यानं 1,000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचं महत्वाकांक्षी ध्येय निश्चित केलं असून पायाभूत सुविधा आणि डिजिटल क्षेत्रात महाराष्ट्र देशाला दिशा देत असल्याचं राज्यपाल म्हणाले. राज्याची संत परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उल्लेखही त्यांनी आपल्या संबोधनातून केला. महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक वाढीचं शक्तिशाली इंजिन असल्याचं ते म्हणाले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राजकीय स्वातंत्र्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देणं हेच राज्यघटनेचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 77वा प्रजासत्ताक दिवस आज विविध राज्यांमध्ये तसंच विदेशातही मोठ्या उत्साहात साजरा झाला. ओदिशाची राजधानी भुवनेश्वर इथल्या महात्मा गांधी मैदानावर राज्यपाल हरिबाबू कंबमपती यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी राज्यपालांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनाकडून मानवंदना स्वीकारली. आसाममध्ये गुवाहाटी इथं प्रजासत्ताक दिनाचा सोहळा झाला. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तर मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी दिब्रुगड इथं प्रजासत्ताक दिन सोहळ्यात भाग घेतला. झारखंडची राजधानी रांची इथं राज्यपाल संतोष गंगवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. गुजरातमध्ये वाव थराड जिल्ह्यात पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा झाला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि विधानसभाध्यक्ष शंकर चौधरी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं राज्यपाल रमण डेका यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. हरियाणामध्ये मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. बांगलादेशाची राजधानी ढाका इथं भारतीय उच्चायुक्तालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यात भारतीय समुदायाचे लोक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. श्रीलंकेत कोलंबोमधल्या इंडिया हाऊसमध्ये भारताचे उच्चायुक्त संतोष झा यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सिंगापूरमध्ये भारताचे उच्चायुक्त डॉ शिल्पक अंबुले यांच्या हस्ते उच्चायुक्तालयात ध्वजारोहण झालं. अमेरिकेनं भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करण्यास अमेरिका उत्सुक आहे असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्क रुबिओ यांनी म्हटलं आहे. चीनमध्ये शांघाई इथं भारताचे कौन्सिल जनरल प्रतीक माथुर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यातले मतभेद केवळ चर्चेच्या मार्गानं सोडवले जातील असं व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी सांगितलं आहे. इतर कोणाच्याही दबावाविना चर्चा आवश्यक असल्याचं ते म्हणाले. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईनं हैदराबादवर 9 गडी राखून विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश मिळवला. हैदराबाद इथं झालेल्या या सामन्यात मुंबईनं पहिल्या डावात सरफराज खानच्या 227 आणि सिद्धेश लाडच्या 104 धावांच्या जोरावर 560 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर हैदराबादचा पहिला डाव 267 धावात आटोपल्यावर मुंबईनं हैदराबादला फॉलो ऑन दिला. दुसऱ्या डावात मुशीर खाननं 5 गडी बाद करून हैदराबादला 302 धावात रोखलं. विजयासाठी मिळालेलं 10 धावांचं नाममात्र लक्ष मुंबईनं 1 गडी गमावून पार केलं. या विजयासह मुंबईचा बाद फेरीतला प्रवेश निश्चित झाला आहे. साखळीत गहुंजे इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्रानं गोव्यावर 8 गडी राखून विजय मिळवला. महाराष्ट्रानं गोव्याचा दुसरा डाव 248 धावात गुंडाळला. जलद सक्सेनानं 5 तर हितेश वाळुंज यानं गोव्याचे 4 गडी बाद केले. त्यानंतर पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर दुसऱ्या डावात विजयासाठी मिळालेल्या 108 धावांचं आव्हान महाराष्ट्रानं केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. अर्शिन कुलकर्णी यानं नाबाद 52 धावा केल्या. या मोठ्या विजयामुळे महाराष्ट्राचे 6 सामन्यातून 24 गुण झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर शानदार संचलन सोहळा. ऑपरेशन सिंदूरच्या प्रारूपासह देशाच्या सामरिक सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक वारशाचं समृद्ध दर्शन. अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र सन्मान. देशोदेशी भारतीय प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा हैदराबादवर तर महाराष्ट्राचा गोव्यावर विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.